आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीयांची आत्मसात करण्याची क्षमता प्रबळ, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे गौरवोद्गार। डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात पश्चिम विभागीय परिषदेची बैठक। केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना स्वीकृती पत्राचं वितरण। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात देश विदेशातल्या जनतेशी साधणार संवाद। आता सविस्तर बातम्या। आपला देश विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत असून आपण पायाभूत सुविधा तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये झपाट्यानं प्रगती करत आहोत। भारतीयांची आत्मसात करण्याची क्षमता प्रबळ असल्यानं गतीनं विकास होत असल्याचे उद्गार उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काढले। डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून संबोधित करत होते। उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की
is remarkable. Per capita internet consumption of every Indian is more than that of US and China taken together. And look at the scale, astronomical scale of our digital transactions. We account for more than 50% of global transactions. And these transactions are 4 times 2 years ago of combined transactions of USA, UK, France and Germany. This scale has given one concept.
दरम्यान हा दीक्षांत सोहळा असून शिक्षांत नव्हे, शिक्षण हे कायम सुरू राहतं असं प्रतिपादन धनखड यांनी केलं। दीक्षांत सोहळ्यानंतर विद्यार्थ्यांचा भौतिक संपर्क जरी तुटत असला तरी त्यांनी विद्यापीठाशी कायम विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून संपर्कात राहावं, तसंच माजी विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून विद्यापीठात भरीव काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली। पीएम उषा प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या विद्यापीठाच्या 4 इमारतींचं भूमिपूजन तसंच संविधान जागृती वर्षाच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटनही उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज पुण्यात गृहमंत्रालयाच्या पश्चिम विभागीय परिषदेची 27वी बैठक झाली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, दादरा नगर हवेली आणि दीव दमणचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आणि या क्षेत्रातल्या राज्यांचे इतर प्रतिनिधी उपस्थित होते। पुण्यात जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाला सहकार मंत्री अमित शहा यांनी आज उपस्थिती लावली। विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी सहकारिता क्षेत्राचा विकास महत्वाचा असल्याचं ते म्हणाले।
मोदीजीने राष्ट्र के सामने 2 संकल्प रखे, 2047 तक इस देश को पूर्णतः विकसित राष्ट्र बनाना, 2027 तक देश की इकोनॉमी को $5 ट्रिलियन की इकोनॉमी बनाना, और ये दोनों संकल्प में संकल्प अगर सहकारिता क्षेत्र का विकास नहीं करते हैं तो अधूरे रह जाए।
यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी माजी मंत्री अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार लहू कानडे यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज ही घोषणा केली। अनिल पाटील यांच्यावर जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्हा संघटनेच्या प्रभारीपदाची तर लहू कानडे यांच्यावर सामाजिक न्याय विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। मराठी तरुणांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेनं काम केल्यास निश्चित यश मिळतं असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मराठी पाऊल पडते पुढे या चर्चासत्रात उमटला। नवी दिल्ली इथं आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 2र्या दिवसातील पहिल्या सत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर व्यासपीठावर आयोजित या चर्चासत्रात बीव्हीजी समूहाचे हणमंतराव गायकवाड, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित, ज्येष्ठ पत्रकार पराग करंदीकर आणि वृत्त निवेदक प्रसन्ना जोशी सहभागी झाले होते। आपल्या देशाच्या प्रगतीसाठी देशातील शेतकऱ्यांची प्रगती अत्यंत महत्वाची आहे, गावातच सर्व सुविधा मिळतील अशा दृष्टीनं नियोजनही महत्वाचं आहे, गावातच उत्पन्नाचे स्रोत कसे वाढवता येतील यासाठी काम करावं लागणार आहे, आपण 10 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवून काम करत असल्याचंही गायकवाड यांनी सांगितलं।
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्राचं वितरण तसंच 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचं वितरण पुणे इथं आयोजित कार्यक्रमात आज करण्यात आलं. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून आज राज्यातील 20 लाख लोकांचं स्वतःच्या घरात राहण्याचं स्वप्न केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं पूर्ण होत असल्याबद्दल शहा यांनी समाधान व्यक्त केलं. या घरात शौचालय, सोलर पॅनल आणि आगामी काळात गॅस कनेक्शनची सुविधा देखील मिळेल असं ते यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी राज्यासाठी मोठ्या प्रमाणात गृहनिर्मितीला मान्यता दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आपण जर बघितलं तर देशामध्ये आजपर्यंत कुठल्या एका राज्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात घरं यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली. उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आवास योजनेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कट रचून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील 2 युवकांना काल दुपारी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यासंदर्भात कसून चौकशी सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. यासंदर्भात शोध सुरू असल्याची माहिती बुलढाणा पोलिसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात देश विदेशातल्या जनतेशी आपले विचार मांडणार आहेत. दर महिन्यात शेवटच्या रविवारी प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा 119वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, न्यूज ऑन एअर वेबसाईट आणि मोबाईल एपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. याशिवाय आकाशवाणी न्यूज, डीडी न्यूज, पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपण केलं जाईल. रात्री 8 या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आकाशवाणीवरून होईल. मुलांमधल्या मूळ आपसूक गुणांना न्याय देऊन त्याद्वारे त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करणं हे राष्ट्रीय शिक्षण धोरणाचं अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन राज्य शालेय शिक्षण मंत्री डॉ पंकज भोयर यांनी केलं. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि विद्याभारती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या पुणे शिक्षण परिषदेचं उद्घाटन भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथपालांकडून ज्ञान जतन करण्याचं कार्य होत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ समय बनसोड यांनी केलं. महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज अँड कॉलेज लायब्ररियन असोसिएशनचं 8वं राष्ट्रीय अधिवेशन धनवटे नॅशनल कॉलेजमधील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आज आणि उद्या आयोजित करण्यात आलं आहे. इंडियन लायब्ररी असोसिएशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर ज्ञान स्रोत केंद्र, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित अधिवेशनाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात डॉ बनसोड मार्गदर्शन करत होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पर्यटकांना सीताबर्डी किल्ल्याची सहल घडवण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी ही सहल आयोजित करण्यात आली असून ती सकाळी 8 सुरू होईल. यासाठी प्रतिव्यक्ती 100 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येईल. पर्यटकांना किल्ल्याची माहिती देण्यासाठी महामंडळातर्फे प्रशिक्षित मार्गदर्शक तसंच लष्करी अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबई इथं दुपारी 2:30 या सामन्याला सुरुवात होईल. भारतानं आपल्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला होता तर पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंड विरोधात पराभूत व्हावं लागलं होतं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. भारतीयांची आत्मसात करण्याची क्षमता प्रबळ, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे गौरवोद्गार. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 65व्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत 20 लाख लाभार्थ्यांना स्वीकृतीपत्राचं वितरण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात देश विदेशातल्या जनतेशी साधणार संवाद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.